हिट्स 93.5 वर रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये शांतपणान ऐका शांतारामचा असतो आज वाढदिवस. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या आहेत मधुकरनं. हॅपी बर्थडे डिअर. ऋषिकेशचा आला होता कॉल, त्याच्या बेस्ट फ्रेंडचा असतो आज वाढदिवस. नाव आहे त्याचं अजय. अजयला सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दत्ताजींचा आला होता कॉल, ते नित्यनेमानं आपल्या निअर अँड डिअर वनचा वाढदिवस आपल्यासोबत सेलिब्रेट करत असतात. त्यांच्या बेस्ट फ्रेंडचा असतो आज वाढदिवस. नाव आहे त्यांचं आशिष रेघे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नाशिकमध्ये ज्यांचा कोणाचा वाढदिवस आहे त्या सगळ्यांना हॅपी बर्थडे विश करत तुमच्यासाठी चार ट्रॅक्स येत आहेत थोड्याच वेळात. एन्जॉय, बजाते रहो.